चीनीमंडी.com पॉडकास्ट।
यमुनानगर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू। ऊस उत्पादकांना दिलासा मिळाल्यामुळे सरस्वती साखर कारखान्यानं आज गाळप सुरू केला असून यंदा 160 लाख क्विंटल ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे। कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी SK सचदेवा यांनी याची पुष्टी केली। यमुनानगर आणि आसपासच्या जिल्ह्यातील जवळपास 25,000 शेतकरी सरस्वती साखर कारखान्याला आपला ऊस पुरवतात। यमुनानगर ऊस पिकाचं केंद्र असल्यामुळे हा कारखाना शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे। शेतकऱ्यांची उपजीविका या कारखान्यावर अवलंबून असल्याचं देवधर गावचे ऊस उत्पादक प्रेमचंद शर्मा यांनी सांगितलं। ते म्हणाले, हे सारच वातावरण शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे। ऊसानंतर आता शेतकरी गव्हाचं पिकही घेऊ शकतील। कारखान्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष DP सिंग यांनी सांगितलं की गेल्या वर्षी 166 लाख क्विंटल गाळप झालं होतं। कारखान्यानं शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी खेड्यांमध्ये 42 खरेदी केंद्र सुरू केली आहेत। त्याशिवाय कारखान्यावरही थेट ऊस पुरवठा करता येतो।